अगं मालू
तू महा चालू
असं नको बोलू
शिळ नका घालू अरे जा तिकडं
तिकडं तिकडं तर तिकडं
बघ जरा इकडं जाऊ नको वाकडं रागान बघतीस काय अग बघ जरा इकडं जाऊ नको वाकडं रागान बघतीस काय तिकडं येतीस का ग पोरी तिकडं येतीस काय
तिकडं येणार नाही र पोरा तिकडं येणार नाही रागान बघतोस का र पोरा रागान बघतोस का
आंब्याच्या झाडाखाली पोरी ग जागा छकास हाय मी तिथंच मागल्या येळेला घोटाळा केलास काय
नथनी माझी गमावली अजून गावली ना तिकडं येणार नाही र पोरा तिकडं येणार नाही रागानं बघतोस का र पोरा रागानं बघतोस का
तिकडे येतीस का ग पोरी तिकडे येतीस काय चल जाऊ तो गोडी न बापाला भेटीस काय अन तिकडे येतीस काय ग पोरी तिकडे येतीस काय
तिकडं येणार नाही र पोरा तिकडं येणार नाही
चपडात पोरी तू लढत आलीस गे हिरव्या शाळूत प्रीतीन येडी झालीस गे
तिथत अजून गावलंय
नाही
तिकडं येणार नाही र पोरा तिकडं येणार नाही रागान बघतोस का र पोरा रागान बघतोस का
असच भांडा भांडीत आयुष्य सरते ग ज्वानी ढळून जाता पोरी पहिन उरते ग
मिलन होता दोघांच संगत मिळणार
हाय तिकडे येतीस का ग पोरी तिकडे येतीस काय
तिकडं येणार नाही र पोरा तिकडं येणार नाही
तू तिकडे येतीस का ग पोरी तिकडे येतीस काय
तिकडं येणार नाही र पोरा तिकडं येणार नाही